గిరివరధారీ గోపీజన వల్లభ గిరివరధారీ యశోదానందన బ్రజ జన రంజన యశోదానందన బ్రజ జన రంజన యమునా తీరావనచారీ యమునా తీరావనచారీ జయ రాధా మాధవ కుంజ బిహారీ జయ రాధా మాధవ కుంజ బిహారీ గోపీజన వల్లభ గిరివరధారీ గోపీజన వల్లభ గిరివరధారీ యశోదానందన బ్రజ జన రంజన యశోదానందన బ్రజ జన రంజన యమునా తీరావనచారీ యమునా తీరావనచారీ హరి కృష్ణ 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 హరే 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 రామ 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 హరే హరే హరి కృష్ణ 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 హరే 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 రామ 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 హరే 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 కృష్ణ Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, 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 Hare Hare.
Hari Nam Sankirtan ki Granth Raj Srimad Bhagavad Gita ki Srila Prabhupad ki उपस्थित गौर भक्त वृंद की जय निताय गौर प्रेमानंदे हरि हरि गो कृपया माझ्या मागे म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय
आपण आज वाचतो आहोत भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय एक अर्जुन विषाद योग आणि श्लोक क्रमांक एकवीस आणि बावीस
अर्जुन उवाच सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत यावद एतान निरीक्षेहम योद्धुकामान अवस्थितान कैर मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे अर्जुन उवाच सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत यावद्देता निरीक्षेहम योद्धुकामान अवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे
शब्दार्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला सेनयो सैन्यांच्या उभयो दोन्ही मध्ये मध्यभागी रथम रथ स्थापय उभा कर मे माझा अच्युत हे अच्युत कधीच पतन न होणारा यावत जोपर्यंत एतान हे सर्व निरीक्षे पाहू शकेन अहम मी योद्धुकामान युद्ध करायच्या इच्छेने प्रेरित झालेल्या अवस्थितान युद्धभूमीवर रचिलेल्या कैर कोणाबरोबर मया मला सह बरोबर योद्धव्यम युद्ध करावायचे आहे अस्मिन या रण संघर्ष युद्ध समुद्यमे प्रयत्नात खटपटीत. भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी शिला प्रभुपाद. शिला प्रभुपाद की जय. भाषांतर. अर्जुन म्हणाला, हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्या बरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. तात्पर्य. श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीच चुकत नाहीत म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही, यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवतात. भगवंत हे स्वामी असल्याने प्रत्येक जण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु जेव्हा ते पाहतात की त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो. भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी व चुलत्यांशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. यासाठीच युद्धभूमीवर उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती. प्रार्थना म्हणूयात. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाखय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. नमाम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेश तारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतुषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी ऋषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वांछाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। सगळ्यांनी म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रविवारच्या या भगवद्गीतेच्या अध्ययन वर्गामध्ये। तर आज आपण पाहतोय भगवद्गीतेचा पहिला अध्याय ज्याचं शीर्षक आहे युद्धस्थळावर युद्धभूमीवर सैन्यांचे निरीक्षण। आणि या ठिकाणी आज जो आपण श्लोक वाचला 21 आणि 22 ह्याच्यामध्ये खास करून प्रभुपाद जी दोन प्रामुख्याने इथे पॉइंट्स आपल्याला सांगतायत। एक म्हणजे भगवंतांना इथे अच्युत म्हणून संबोधलेलं आहे, तर ते अच्युत नावाचं काय सिग्निफिकन्स आहे, कारण त्याचं काय महत्व आहे ते प्रभुपाद जी आपल्याला इथे सांगतायत। आणि दुसरा पॉइंट आपण असा बघूयात की ज्यावेळी अर्जुन त्यांना दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ घेऊन जाण्यासाठी सांगत आहे, आदेश देत आहे, तर त्याचं काय महत्व आहे आणि त्याच्यापासून आपण आपल्या जीवनामध्ये काय शिकू शकतो हे आपण इथे आज त्याची चर्चा करूयात। तर आपण बघू शकतो की चॅप्टर पहिला जो आहे युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण, याच्यामध्ये सुरुवात होते सैन्य निरीक्षणाने। आणि सैन्य निरीक्षण झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, तर अर्जुनाची अवस्था जी आहे ती गोंधळलेली किंवा अशी भ्रमित अवस्था होते। आणि नंतर तो बघूयात आपण की या चॅप्टरच्या शेवटी अशी अनेक कारणं देईल की जेणेकरून तो म्हणेल की मला आता हे युद्ध का करावायचे नाहीये, आणि अशी तो 4 किंवा 5 कारणं त्या या अध्यायामध्ये देणार आहे। आणि या दोन गोष्टींच्या मध्ये आणखीन दोन गोष्टी आपण बघू शकतो या अध्यायामध्ये। एक तर आहे की युद्ध सुरू होण्याच्या आधी पांडवांची विजयाची चिन्हे आपल्याला या अध्यायामध्ये दिसून येतात। आणि दुसरं आहे कृष्ण ॲज भक्तवत्सल, कृष्ण हे कसे भक्तांचे भक्तवत्सल आहेत, भक्तांशी कसं ते प्रेमाचे आदान प्रदान करतात हे या अध्यायामध्ये दिसेल, खास करून आज जो आपण श्लोक घेणार आहोत त्याच्यावरून। तर आपण बघू शकतो की गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत, आणि ह्या 700 श्लोकांना टोटल 4 वक्ते आहेत त्याच्यामध्ये। जसं नाव आपल्याला माहिती आहे भगवद्गीता, त्यामुळे भगवान श्रीकृष्ण ह्याच्यामधले मॅक्झिमम श्लोक त्यांच्या नावाने आहेत, ते उपदेश देतात आपल्याला। आणि भगवद्गीतेची जी सुरुवात आहे ती जो राजा धृतराष्ट्र आहे त्याच्या एन्क्वायरीने होते, त्यामुळे त्याला एकच श्लोक त्याच्या नावावरती आहे। त्यानंतर त्याचा जो सेक्रेटरी आहे किंवा व्यासदेवांचा जो शिष्य त्याचं नाव आहे संजय, तो त्यांना त्यांच्या प्रश्नांची काही उत्तरं देणार आहेत। आणि रणांगणावरती कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जो संवाद चालू आहे त्याच्याबद्दलही तो वर्णन राजा धृतराष्ट्राला करणार आहे। तो संजयाच्या नावावरती 1, 2 आणि 11 आणि शेवटच्या 18 अध्यायामध्ये असे 41 श्लोक आहेत। नंतर अर्जुन खूप छान छान प्रश्न या भगवद्गीतेमध्ये वारंवार तो भगवंतांना विचारणार आहे। आणि या ठिकाणी जशी त्यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे पहिल्या अध्यायामध्ये, तर अर्जुनाच्या नावावरती 84 श्लोक आहेत। आणि उरलेले जे 574 श्लोक आहेत 574 ते भगवान आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगणार आहेत किंवा ते बोलणार आहेत। आणि आपण बघू शकतो की या भगवद्गीतेमध्ये अर्जुन आणि कृष्ण हे एक दुसऱ्यांना अनेक वेगवेगळ्या नावांनी काय करतायत, संबोधतायत एक दुसऱ्याला।
आणि अर्जुनाची पण अनेक नावं भगवद्गीतेमध्ये आलेली आहेत, तसेच कृष्णाची पण अनेक नावं आलेली आहेत. तर कृष्णाला अनंत नावं आहेत आणि प्रत्येक नावानं जे नाव मिळालेलं आहे त्या नावाचा काही ना काही महत्व किंवा सिग्निफिकन्स आहे. तर या ठिकाणी सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत, अच्युत या नावाने अर्जुन त्यांना संबोधतो या श्लोकामध्ये, 21व्या श्लोकामध्ये. तर त्याचं काय महत्व आहे आपण सुरुवातीला बघूयात. च्युत या शब्दाचा अर्थ होतो की पतन होणे, जसं प्रभुपादांनी लिहिलंय अच्युत या शब्दाचा अर्थ आहे कधीच पतन न होणारा, शब्दार्थामध्ये दिलेला आहे. तर संस्कृत भाषेमध्ये ज्यावेळी आपण एखाद्या शब्दाला अ सुरुवातीला लावतो त्यावेळी त्याचा त्या शब्दाचा अर्थ जो येतो निगेटिव्ह होतो. जसं एखाद्याच आपण म्हणतो की शोक, शोक या शब्द, शोक म्हणजे दुःख, शोकाच्या समोर अगर जर का आपण अ लावला तर त्याचा अर्थ अशोक होतो, म्हणजे जो शोक करत नाही असा अशोक, काही व्यक्तींचं नाव असतं अशोक. तर अशाच प्रकारे च्युत म्हणजे ज्याचं पतन होतो, जो आपल्या परिस्थित आपल्या स्थानापासून खाली त्याचं पतन होतो किंवा पदभ्रष्ट होतो त्याला च्युत म्हणलेलं आहे. आणि अच्युत म्हणजे ज्याचा आपल्या स्थानापासून कधी पतन होत नाही ते अच्युत आहेत. आणि प्रभुपाद इथे या तात्पर्यामध्ये आपल्याला सांगतायत, जसं आपण या मुखपृष्ठावरती पण गीतेच्या बघू शकतो की पिक्चर आपल्याला इथे काय दिसतंय की कृष्ण जे आहेत भगवंत ते अर्जुनाचे काय बनलेले आहेत, ड्रायव्हर बनलेले आहेत. आणि ते पार्थ सारथी बनून कृष्णाचा अर्जुनाचा जो रथ आहे ते तो हाकतायत. आणि आपण बघू शकतो की अर्जुन त्यांना वेळोवेळी रणांगणावरती त्यांना आदेश देतोय की तुम्ही रथ इकडे घ्या, डावीकडे घ्या, उजवीकडे घ्या, पुढे घ्या, मागे घ्या, या योद्ध्याबरोबर मला युद्ध करायचंय त्याच्या डायरेक्शनमध्ये घ्या. अशा प्रकारे अर्जुन वेळोवेळी त्यांना काय करतोय, आदेश देतोय. पण प्रभुपाद आपल्याला सांगतायत या तात्पर्यमध्ये त्या आदेशाचा अर्थ असा नाही होत किंवा तो ते ड्रायव्हर बनलेत याचा अर्थ असा नाहीये की ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान या स्थानापासून त्यांचं काय झालेलं आहे, पतन झालेलं आहे. त्यामुळे त्यांना काय म्हणलेलं आहे, अच्युत असं म्हणलेलं आहे. तर ते जरी ड्रायव्हिंग करत असेल, ते त्यांनी जरी का असाल लोअर पोझिशन जरी घेतली असेल तरी भगवद्गीतेमध्ये स्वतःच्या छातीवरती हात ठेवून भगवंत वेगवेगळ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतायत. जसं 7व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये ते सांगतायत की मत्त परतरम ना अन्य किंचित अस्ति धनंजय. हे धनंजय, हे अर्जुना, मत्त परतरम माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं कुठलंही तत्व या ठिकाणी नाहीये. किंवा 10व्या अध्यायामध्ये ते याची पुष्टी करतात आणि सांगतायत की अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तते. 8व्या श्लोकामध्ये ते सांगतायत की मी सर्वश्रेष्ठ आहे आणि माझ्यापासूनच काय होतंय, हे सर्व भौतिक जगत किंवा आध्यात्मिक जगत आहे, या सगळ्यांची उत्पत्ती जी आहे त्या उत्पत्तीचं कारण मीच आहे किंवा माझ्यापासूनच ते सर्व येत आहेत म्हणून. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की भगवंत जरी ड्रायव्हिंग करत असले, त्यांनी लोअर पोझिशन जरी घेतली असली तरी त्यांचं जे परमस्थान आहे पूर्ण पुरुषोत्तम ऋषिकेश भगवान हे कधीही त्याला धक्का पोचत नाही. आणि त्यामुळेच प्रभुपाद नेहमी सांगतात आपल्याला की गॉड इज ऑलवेज गॉड, भगवंत हे नेहमीच भगवंत असतात. असं नाहीये की एखाद्या माणसानी दाढी मिशा लांब वाढवली त्यामुळे तो भगवंत होऊ शकतो किंवा एखाद्यानी ध्यान केलं मेडिटेशन बाय मेडिटेशन वन बिकम्स गॉड, हे असं नाहीये. गॉड इज ऑलवेज गॉड. आपण बघू शकतो की कृष्ण ज्यावेळी यशोदा मायेच्या मांडीवरती होते लहान बाळाच्या रूपामध्ये त्यावेळी पण ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान होते. त्यांना मारण्यासाठी पुतना आली पण ती त्यांना मारू तर शकली नाही, पण तिला स्वतःचे प्राण जे होते ते तिला गमवावे लागलेत. ज्यावेळी कृष्णांचं अवतरण झालं या जगामध्ये पृथ्वीवरती मथुरेमध्ये कंसाच्या जेलमध्ये, तर त्यांचं अवतरण कसं आहे किंवा त्यांचा जन्म कसा आहे, तर तो एखाद्या साधारण आपण जसं हॉस्पिटलमध्ये एखाद्या बद्ध जीवाचा जन्म होतो तसा नसून तो काय आहे, दिव्य आहे. आपण हे समजू शकतो की जन्मतास ते ज्यावेळी तिथे अवतरण झाले वसुदेव आणि देवकी समोर त्यावेळी ते शंख चक्र गदा पद्म अशा चतुर्भुज रूपामध्ये अवतरण झाले आणि त्यांच्यावरती सर्व अलंकार भूषित असं त्यांचं ते रूप होतं. आणि मग वसुदेव आणि देवकीने त्यांना प्रार्थना केल्यानंतर ते परत लहान बाळाच्या रूपामध्ये ते रूपांतरित झाले. तर अशा प्रकारे भगवंत हे नेहमीच भगवंत असतात.
मग एखाद्याला असा प्रश्न पडू शकतो की ठीक आहे, मग ते भगवंत असं स्वतःला असं कमी स्थान किंवा एखाद्या ड्रायव्हरचं स्थान का घेत आहेत म्हणून. याच्यामध्ये याच्या उत्तरामध्ये प्रभुपाजी लिहित आहेत की आपल्या भक्तांच्या प्रेमाखातीर ते काय करतायत, ते अच्युत बनलेले आहेत. आपल्या भगवान भक्तांना प्रेम प्रदर्शित करण्यासाठी ते अशा प्रकारचं निम्न स्थान किंवा ड्रायव्हिंग जे आहे ते आपल्या भक्ताच्या चॅरिटचं करतायत. ते आपण बघू शकतो की या एखाद्या या आपल्या जगामध्ये कुठला असा एखादा व्यक्ती आहे का की खूप धनाढ्य व्यक्ती आहे, त्याच्याकडे खूप मोठी त्याकडे धन आहे, बंगला आहे, गाडी आहे, आणि त्यांनी असं कधी म्हणलेलं आहे की आपल्या ड्रायव्हरला की बाबा रे तू रोज गाडी चालवतोस, माझी सेवा करतोस, आता आज तू काय कर, आज तू मागे बैस आणि मी तुझी गाडी चालवतो, असं आपल्याला कुठे आढळून येईल का? तर असं फार आढळून येणं खूप मुश्किल आहे, अशक्य आहे ऑलमोस्ट. आणि असं म्हणलं जातं की कृष्ण जे आहेत भगवंत ते अनेक गुणांची ते खाण आहेत. गॉड इज दी रिझर्वायर ऑफ ऑल द गुड क्वालिटीज. आणि या सर्व त्यांच्या अनेक अनेक चांगल्या गुणांमध्ये खाणीमध्ये एक गुण जो आहे तो सगळ्यात प्रकर्षाने तो भक्तांना जाणवतो किंवा विच स्टँड आउट, त्याला म्हणलेला आहे की भक्त वत्सलता. भगवंतांची जो भगवंत जे भक्त वत्सल आहेत, वत्सल म्हणजे ज्यांना प्रेम आहे, अफेक्शन आहेत, असे त्याला वत्सल म्हणलेलं आहे. भक्त वत्सल म्हणजे जसे एखादी आई असते किंवा पिता असतात, त्यांना आपल्या मुलांबद्दल किंवा आपल्या बाळांबद्दल जे प्रेम असतं तसं भगवंत हे काय करतायत, आपल्या भक्तांप्रती प्रेम व्यक्त करतायत अशा प्रकारे ड्रायव्हिंग करून. आणि जरी भगवंत म्हणतायत 9व्या अध्यायामध्ये 29व्या श्लोकामध्ये की समोहम सर्व भूतेषु नमे द्वेषो अस्ति न प्रिया, मला सर्व जीव काय आहेत समान आहेत, माझ्यासाठी कोणी विशेष प्रिय आहे किंवा मी कोणाचा द्वेष करतो, कोणी मला आवडतं कोणी मला नावडतं असं नाहीये. पण ये भजंती तू माम भक्त्या मही ते शु चाप्यहम, जे खास करून मी जरी सगळ्यांना समान वागणूक देतो तरी सुद्धा जे खास करून माझी प्रेममय सेवा करतात, जे माझी भक्ती करतात, त्यांच्यासाठी मी काय करतो, त्यांच्यासाठी माझ्या हृदयामध्ये विशेष स्थान आहे आणि त्यांची पण मी अशा प्रकारे त्यांना आदान प्रदान प्रेमाचं किंवा त्यांची सेवा करण्याची मी संधी शोधत असतो असं ते म्हणतात. आणि आपण असं बघू शकतो की जर का आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असू तर ते प्रेम व्यक्त करण्याची सगळ्यात चांगली मेथड किंवा सगळ्यात चांगली पद्धत काय आहे, तर असं म्हणलं जातं इंग्रजीमध्ये टू लव मीन्स टू सर्व अँड टू सर्व मीन्स टू प्लीज. जर का माझं एखाद्या व्यक्तीवरती प्रेम आहे तर ते मी सिद्ध कसं करू शकेन किंवा ते कसं मी एखाद्या दुसऱ्या व्यक्ती ओळखू शकेन, तर एक सगळ्यात चांगली त्याची पद्धत आहे जर का माझे एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असेल तर त्या व्यक्तीची मी काय करीन, सेवा करेन, आणि सेवा करून मी माझं प्रेम काय करू शकतो, प्रदर्शित करू शकतो. आणि सेवा करून काय करायचं आहे, तर सेवा करून जेणेकरून अशी सेवा करायची आहे की तो ज्याची मी सेवा करतोय ती व्यक्ती काय झाली पाहिजे, प्रसन्न झाली पाहिजे. तर मग माझं खरं खुरं प्रेम, ज्याला प्रेमाची व्याख्या दिलेली आहे, ते प्रेम आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि म्हणूनच ते जे काय करतात या ठिकाणी ते आपल्या भक्ताचा जो रथ आहे ते चालवत आहेत. कारण भक्तांची सेवा करून, जसं प्रभुपाद तात्पर्यमध्ये म्हणतायत, भक्तांची सेवा करून ते काय करतात, आपलं भक्तांबद्दलचं जे प्रेम आहे ते व्यक्त करतात. आणि अशा प्रकारची एक कॉम्पिटिशन चालू आहे, जे भगवंतांचे भक्त आहेत ते भगवंतांची सेवा करून आपलं प्रेम व्यक्त करतायत आणि भगवंत पण आपल्या भक्तांप्रती सेवा करून आपलं त्यांच्याप्रती जे प्रेम आहे ते या ठिकाणी व्यक्त करतायत असं आपल्याला दिसून येईल. तर इतर काही नाही तर प्रेमाखातीर. ज्यावेळी एखादा मोठा माणूस आणि त्याचा ड्रायव्हर असतो त्यांच्यामध्ये प्रेम असणं जरुरी आहे का? प्रेम असणं जरुरी नाही आहे. त्यांच्यामध्ये ड्रायव्हरला आपल्या मालकाबद्दल आदर असू शकतो पण प्रेम असणं हे क्वचितच आपण फाइंड आउट करू आपल्याला आढळू शकेल, कारण त्याला एक काही सॅलरी मिळते, त्या सॅलरीबद्दल त्याला प्रेम असू शकतं जेणेकरून तो काय करू शकतो, त्या मालकाची सेवा करतोय. पण भगवंत आणि भगवंतांचे भक्त यांच्यामधलं जे एक प्रेमाचं जे आदान प्रदान आहे ते इथे कसं आहे, ते अत्यंत मधुर आणि दिव्य असं प्रभुपाद त्याचं इथे वर्णन करतात. आणखीन एक अच्युत शब्दाचा आपण अर्थ असाही बघू शकतो
की अच्युत म्हणजे जे कधीही त्यांचं ते आपलं प्रेम जे आदान प्रदान आहे ते आदान प्रदान करण्यामध्ये कधी ते फेल होत नाहीत किंवा कधी ते चुकत नाहीत अशांना पण आपण इथे अच्युत म्हणून समजू शकतो. आपण या जगामध्ये बघू शकतो की बऱ्याच वेळेला आपण पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये वाचतो की एकतर्फी प्रेम असतं एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवरती, एकतर्फी प्रेम आहे, ए व्यक्ती बी व्यक्तीवरती प्रेम करतोय पण गरज नाही आहे की बी व्यक्ती ते ए व्यक्तीवरती प्रेम करत असेल, ह्याला आपण म्हणतो की वन वे ट्रॅफिक. पण ज्यावेळी आपण भगवंतांची सेवा करतो किंवा भगवंतांची प्रेम करून सेवा करून प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी कदापि हे शक्य नाही, कारण ते कोण आहेत? अच्युत आहेत. आपण थोडी जरी त्यांची सेवा केली, थोडी जरी आपण त्यांना प्रेम व्यक्त केले सेवा करून, तरी ते त्यांचं जे प्रेम आहे ते आदान प्रदान केल्याशिवाय राहत नाहीत. आणि अशा प्रकारचे आपण बघू शकतो अनेक अनेक शास्त्रांमध्ये याचे दाखले आलेले आहेत, जसे करून श्रीमद भागवतामध्ये किंवा महाभारतामध्ये, की भगवंत आपल्या भक्तांशी काय करतायत, आदान प्रदान करण्यासाठी कधीच चुकत नाहीयेत. आपल्याला माहिती असेल की महाभारतामध्ये द्रौपदी वस्त्र हरणाचा प्रसंग येतो आणि तो अत्यंत गंभीर आणि असा दुःखद असा तो प्रसंग आहे. तर त्या प्रसंगाचं वस्त्र हरणाचं वर्णन करताना एक वैष्णव आचार्य आहेत ते त्याचं वर्णन करत आहेत. त्यांनी एक गोविंद दामोदर नावाचं एक स्तोत्र लिहिलेलं आहे आणि ते स्तोत्र लिहून त्याचं ते वर्णन करतायत आणि त्या स्तोत्रामध्ये ते म्हणतायत, अग्रे कुरुनाम अथ पांडवानाम दुःशासने नारुत वस्त्र केशा कृष्णा तदाक्रोश अनन्यनाथा गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति. काय म्हणतायत त्या प्रसंगाचं वर्णन करताना, अग्रे कुरुनाम अथ पांडवानाम, सर्व कौरवांच्या समोर आणि पांडवांच्या समोर काय झालं, दुःशासनेना ऋत वस्त्र केशा, दुःशासनाने काय केलं, ऋत वस्त्र केशा, वस्त्रांना द्रौपदीच्या आणि तिच्या केसांना काय केला, हात लावला. आणि मग पुढे काय झालं, कृष्णा तदाक्रोश, कृष्णा म्हणजे या ठिकाणी द्रौपदीचं नाव कृष्णा आहे महाभारतामध्ये, त्यावेळी द्रौपदीने काय केलं, कृष्णा तदा आक्रोश, तिने आक्रोश केला आणि तो आक्रोश कसा केला तिनं, अनन्य नाथा, माझं या ठिकाणी अजून कोणी नाथ नाहीये, माझं अजून मला अजून कोणी वाचवणार या ठिकाणी नाहीये, या भावनेने तिने काय केलं, भगवंतांचा धावा केला. कारण त्या ठिकाणी तिने बघितलं की माझे पाच पाच नाथ आहेत, माझे पाच पती आहेत, पण माझे सगळे पती काय झालेले या ठिकाणी, आता मान खाली घालून उभा राहिलेले आहेत. ती ते त्यावेळेचा जो राजा होता धृतराष्ट्र, तिच्याकडे तिने दयेची याचना केली पण त्याचाही काही परिणाम धृतराष्ट्रावरती झाला नाही. मग तिने अनेक अनेक जे रथी महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते दरबारांमध्ये, जसे भीष्मदेव आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, अशा सगळ्यांकडे तिने जाऊन तिने याचना केली, दयेची भीक मागितली आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर मागितलं, पण त्याच्यामध्ये त्यावेळी कोणीही तिच्या मदतीला धावून आलं नाही. आणि त्यावेळी अनन्यनाथा गोविंद दामोदर हे माधव येती, ज्यांचं नाव गोविंद आहे, दामोदर आहे, माधव आहे, अशांचा तिने काय केला, ज्यांचं नाव ते आहे अशांचा तिने धावा केला. आणि त्यावेळी आपण बघू शकतो, आपल्याला माहिती आहे महाभारतामध्ये, मग कृष्णाने लगेच तिला प्रतिसाद दिला. ते तिला प्रतिसाद, आपल्या भक्ताला प्रतिसाद देण्यामध्ये ती कधीही फेल होत नाही. आणि अशा प्रकारे तिने तिचं फक्त संरक्षणच नाही केलं फिजिकली, तर तिचं जे चरित्र आहे, तिचं जे शील आहे, त्या शीलाला पण त्यांनी काय केलेलं आहे, प्रोटेक्ट केलेलं आहे. अशी ती महाभारतामध्ये तो प्रसंग येतो. आणि श्रीमद भागवतामध्ये पण आपण बघू शकतो गजेंद्र मोक्षाची कहाणी, पाच टाईम येतो, लीला येते. गजेंद्र हा गजांचा इंद्र, म्हणजे तो गजांचा राजा होता सर्व हत्तींचा, आणि तो एके ठिकाणी असा वनामध्ये विहार करताना ज्या ठिकाणी तळ्यामध्ये पाणी प्यायला गेला होता त्या ठिकाणी अनेक त्याच्याबरोबर त्याच्या बायका होत्या, मुलं होते, सवंगडी होते, त्या ठिकाणी पाण्यामध्ये डिस्टर्ब झाल्यामुळे पाण्यामध्ये जो एक मगरमच्छ होता त्या मगरीने काय केला, त्यांचा पाय आपल्या तोंडामध्ये जोरदार पकडला. आणि अशा प्रकारे गजेंद्र हा संकटात सापडलेला होता, तर त्यावेळी त्यांनी बघितलं की या संकटातून मला वाचवण्यासाठी माझे मित्र, माझे परिवाराचे सदस्य, माझ्या बायका, माझी मुलं, माझे मित्र कोणीही मला मदत करायचा जरी त्यांनी प्रयत्न केला तरी मला येथे ते वाचवू शकत नाहीत. आणि अशा वेळी त्यांनी काय केलं, मग भगवंतांचा धावा केला आणि भगवंत त्यांच्या मदतीला धावून आले गरुडावरती लगेच बसून, आणि अशा प्रकारे त्यांनी गजेंद्रचा मोक्ष केलेला आपण श्रीमद भागवतामध्ये 8व्या स्कंदामध्ये वाचू शकतो. गोवर्धन लीला येते, गोवर्धन लीलामध्ये पण आपण बघू शकतो की व्रजभूमी वृंदावनमध्ये जे भगवंतांचे भक्त आहेत त्यावेळी त्यांनी ज्यावेळी इंद्राची पूजा थांबवली आणि गोवर्धनाची पूजा करायला सुरुवात केली कृष्णाच्या सांगण्यावरून, त्यावेळी इंद्रांचा कोप झाला आणि इंद्रांनी अशी वृष्टी केली, इतकी जोरदार वृष्टी केली. आपल्या सगळ्यांना माहिती असेलच की जसं काही सृष्टीच्या ज्यावेळी त्याचा संहार करायची वेळ येते त्यावेळी ज्या प्रकारे त्यांनी सृष्टी म्हणजे प्रलय येतो, पाण्याचा मारा होतो, त्याप्रकारे त्यांनी वृंदावनमध्ये असा मारा केला. पण सगळे भक्त हे काय केले, त्यांनी भगवंतांची शरण घेतली आणि भगवंतांनी लगेच आपली गोवर्धन आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती पूर्ण गोवर्धन पर्वत उचलून त्यांनी भक्त आपल्या भक्तांचं व्रजवासियांचं संरक्षणच नाही केलं तर 7 दिवस आणि 7 रात्र त्यांनी आपल्या भक्तांशी प्रेमाचं काय केलेलं आहे, आदान प्रदान केलेलं आहे. असे हे भगवंत आहेत अच्युत. सुदामाची पण एक स्टोरी येते भागवतामध्ये 9व्या स्कंदामध्ये. कसा सुदामा हा एक दरिद्र ब्राह्मण होता आणि इतकी त्याची हालाखीची परिस्थिती होती तर कृष्णांकडे मदत मागण्यासाठी गेला होता पण तो डायरेक्टली तशी मदत मागू नाही शकला त्यांना. आणि तो तसाच तो परत आल्यानंतर कृष्णांनी कसं त्याची जी अंतरंगामध्ये इच्छा होती त्या इच्छेशी त्यांनी ती पूर्ण केली. आणि अशा प्रकारे सुदामा असे आपला जो सुदामा विप्र ब्राह्मण होता त्याच्याशी या प्रकारे आदान प्रदान केलेलं आहे प्रेमाचं, ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. तर अशा प्रकारे भगवंत जे आहेत ते भक्तवत्सल आहेत, अच्युत आहेत, ते कधीच भक्तांशी प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी फेल होत नाहीत, चुकत नाहीत. तर मग आपण बघू शकतो आपल्या जीवनामध्ये आपण याचा कसा फायदा घेऊ शकतो. तर अनेक लोक या जगतामध्ये आहेत की जे भगवद्गीतेचा खूप आदर करतात, भगवद्गीते म्हणजे जे ज्ञान दिलेलं आहे त्याचा बद्दल त्यांना खूप आदर आहे, ते ॲप्रिशिएट करतात, कौतुक करतात त्याचं. पण बऱ्याच वेळेला अशी जी लोक आहेत ते ज्ञानाचं कौतुक करतात पण ते कृष्णाला काय करतायत, बाजूला ठेवून फक्त भगवद्गीतेचे जे ज्ञान आहे त्याच्या मागे धावतायत. तर हे असं आपण कसं काय करू शकतो, जर का आपल्याला हे ज्ञान पूर्णपणे समजायचं असेल तर ते ज्ञान देणारे जे आहेत, ते ज्ञान देणारे जे भगवंत आहेत, कृष्ण आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घेणं आणि ते कसे अच्युत आहेत हे माहिती करून घेणं हे आपल्याच फायद्याचं आहे. आणि हे जे भगवद्गीतेमध्ये भगवंत ज्ञान देत आहेत त्याच्यामध्ये भगवंताबद्दल माहिती किंवा भगवंतांबद्दल ज्ञान, स्वतःबद्दलचं पण ते ज्ञान देत आहेत. आणि हा पण त्याचा एक पैलू आहे, कारण 5 गोष्टी भगवंत गीतेमध्ये सांगतायत. भगवंत कोण आहेत, जीव कोण आहेत, कर्म काय आहे, काल आणि प्रकृती, या 5 गोष्टींबद्दल ते ज्ञान देत आहेत. त्यामुळे आपण अशा भगवंतांना जे अच्युत आहेत त्यांना बाजूला ठेवू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये आपलाच तोटा आहे. आणि जसं मी म्हणलं की या भौतिक जगामध्ये जरी प्रेम व्यक्त करायचा आपण जरी प्रयत्न केला तरी त्या प्रेमाची आदला बदल किंवा त्या प्रेमाचं आदान प्रदान होईल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. व्यक्ती ए जो आहे तो बी वरती प्रेम करतो आणि बी जे आहे त्याचं सी व्यक्ती सी वरती प्रेम आहे. अशा प्रकारे आपण बऱ्याच वेळ बघू शकतो की प्रेमाचा काय होतो, त्रिकोण निर्माण होतो. आणि अशा बऱ्याचशा मूवीजमध्ये किंवा फिल्म्समध्ये अशा प्रकारची त्या ठिकाणी थीम असते, लव ट्रायंगल, लव स्क्वेअर किंवा असे अनेक आपण बघू शकतो. हा एक त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. दुसरी समस्या प्रेमाचं आदान प्रदान करताना आपण बघू शकतो की अशी येऊ शकते की जरी ए व्यक्तीचं बी व्यक्ती बी वरती प्रेम असेल आणि आपण असं गृहीत धरलं की बी व्यक्ती जी आहे ती पण ए वरती प्रेम करते, पण याची गॅरंटी आहे का की ज्या प्रमाणात ए बी वरती प्रेम करती आहे तेवढ्याच प्रमाणात बी ए वरती प्रेम करेल, याची गॅरंटी देऊ शकतो का आपण? ते रेसिप्रोकेशन जे आहे आदान प्रदान, तर ते आपण बघू शकतो. कधी कधी आपल्याला उदाहरणं दिसतात याच्या जगतामध्ये की आई बाबा हे आपल्या मुलांवरनं इतकं प्रेमाने लहानाचं मोठं करतात आणि मोठं केल्यानंतर जी मुलं आहेत कधी कधी भूर अशी उडून जातात किंवा त्यांचं आणखीन दुसऱ्या कोणावरती जास्ती ते प्रेम व्यक्त करतात. त्यामुळे याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही की जेवढं मी दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करते, जेवढी मी त्याची सेवा करतोय, तेवढीच सेवा किंवा तेवढंच प्रेम तेवढ्याच प्रमाणात तो माझ्यावरती व्यक्त करेल. पण ज्यावेळी आपण भगवान श्रीकृष्णांचा विचार करू त्यावेळी हे असं होणं कदापि शक्य नाही. कारण ते कोण आहेत? ते अच्युत आहेत. ते कधी आपल्या भक्तांची थोडी जरी आपण त्यांची सेवा केली, थोडी जरी आपण प्रेम व्यक्त केलं सेवा करून, तर ते कधीच त्याला रेसिप्रोकेट किंवा आदान प्रदान करण्यामध्ये फेल होत नाहीत. त्यामुळे आपण ही जी कृष्ण भावनामृत जे आंदोलन आहे, कृष्ण भक्ती जी आहे, त्याला खूप गांभीर्याने आपण त्याला आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. आणि श्रीमद भागवतामध्ये आणखीन एका ठिकाणी वर्णन येतं की राजा परीक्षित जे पांडवांचे नातू आहेत, ते ज्यावेळी आपल्या राज्यामध्ये एकदा असे भ्रमण करत होते, 16 अध्यायामध्ये वर्णन येतं 16व्या श्लोकमध्ये, तर अनेक अनेक ज्या ज्या ठिकाणी ते आपल्या राज्यामध्ये जात होते त्या ठिकाणी ते आपल्या पूर्वजांचं म्हणजे पांडवांचं गुणगान अनेक अनेक ठिकाणी ऐकत होते. आणि एके ठिकाणी त्यांनी असं ऐकलं की भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांमधले प्रेमळ संबंध इतके प्रेमळ होते की भगवान जरी हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, भगवंतांना कुणाच्याही समोर नतमस्तक व्हायची गरज नाहीये, भगवंतांना कुणाचीही सेवा करायची गरज नाहीये, तरी सुद्धा असे भगवंत त्यांनी एक साधारण सेवक म्हणून त्यांनी पांडवांची कशी अनेक अनेक प्रकारे सेवा केलेली आहे त्याचं वर्णन, त्याचं गुणगान ते ऐकतायत. जसं भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी पार्थसारथी होऊन ते अर्जुनाचा रथ हाकतायत, किंवा ज्यावेळी ते कौरवांकडे शांतीदूत म्हणून गेले होते, ते एक साधारण मेसेंजर दूत म्हणून पांडवांना त्यांनी रिप्रेझेंट केलं होतं कौरवांच्या समोर, किंवा जेव्हा जेव्हा ते पांडवांच्या समोर यायचे त्यावेळी ते युधिष्ठिर महाराज हे वयानी भगवंतांच्या मोठे होते तत्कालीन, त्यामुळे ते युधिष्ठिर महाराजांना समोर नतमस्तक व्हायचे, त्यांना वाकून त्यांना प्रणाम करायचे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की हे जे भगवंत आहेत हे आपल्या भक्तांप्रती आदान प्रदान करण्यामध्ये, प्रेमाचं आदान प्रदान करण्यामध्ये कधीही ते फेल होते, कधीही चुकत नाहीत. आणि त्यामुळेच आपण सर्वजण या जगतामध्ये आपलं जे काही छोटं मोठं सर्कल असेल, फॅमिली फ्रेंड्स, त्याच्यामध्ये अनेक अनेक संबंधातून आपण प्रेमाचं आदान प्रदान करण्याचं आणि आपल्या आयुष्यामध्ये फुलफिलमेंट किंवा त्याला ज्याला आपण आनंद म्हणतोय तो मिळवण्याचा प्रयत्नाच्या मागे आहोत, तर अशा व्यक्तींना, अशा भगवंतांना आपण जाणून घेऊन काय केलं पाहिजे, आपली जी कृष्ण भावनामृत आहे किंवा आपली जी कृष्ण भक्ती आहे त्याला आपण अधिक गांभीर्याने काय केलं पाहिजे, घेतलं पाहिजे. तर हा झाला अच्युत एका शब्दामागचा थोडासा अर्थ किंवा त्याच्यावरचं डिस्कशन. आता आपण जसं म्हणालो की आणखीन एक या श्लोकांवरून आणखीन एक आपण गोष्ट शिकू शकतो, ती म्हणजे जसं या ठिकाणी अर्जुन त्यांना म्हणतोय की सेनयोर उभयोर मध्ये, दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथम स्थापय मे अच्युत, माझा जो हा रथ आहे कौरव आणि पांडव या दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा आणि तिथे तू काय करतो, तिथे तू तो स्थापित कर. तर बघू शकतो की आपण ही अर्जुनाची ही जी विनंती आहे ही थोडीशी अचंबित करण्याची किंवा थोडीशी अनयुज्युअल रिक्वेस्ट आहे. का? कारण आता रणांगणावरती ऑलरेडी शंख वाजवून झालेले आहेत पहिल्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकाच्या आधीच 14व्या 15व्या श्लोकामध्ये वर्णन येतं, भीष्मदेवांनी आपला शंख वाजवला आणि त्याच्याच बरोबर कौरवांनी, कौरवांचं जे इतर सैन्य होतं त्यांनी आपापले शंख वाजवून युद्ध सुरू होण्याची घोषणा केलेली होती. त्यानंतर जसं भीष्मदेवांनी शंख वाजवला लगेच ज्या ठिकाणी रथावरती कृष्ण आणि अर्जुन उपस्थित होते त्यांनी आपापले जे दिव्य शंख होते ते वाजवून त्यांनी पण युद्धाची घोषणा केली. त्याचबरोबर इतर पांडवांनी आणि इतर जे पांडवांकडे जे सेनापती सैन्य होतं त्यांनी आपापले शंख जे आहेत ते वाजवून ते काय केलेले, युद्धाची घोषणा सुरू केली, युद्धाची घोषणा घेतलेली आहे. आणि शंख वाजल्यानंतर परत अशा प्रकारची विनंती करणे की थोडासा सैन्य मध्ये घेऊन चल, मला बघायचं आहे. काय बघायचं आहे? यावत एताम निरीक्षेहम, मला अशा प्रकारे बघायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. योद्धू कामान अवस्थितान, जे युद्ध करायच्या प्रेरणेने इथे जमा झालेले आहेत त्यांना मी बघू इच्छितो असं अर्जुन म्हणतोय. तर इथे खूप महत्वाची गोष्ट येते की अशा प्रकारची रिक्वेस्ट, आता खरं म्हणजे आक्रमण करायची वेळ आलेली आहे. आता युद्ध बाण आपला काढून, धनुष्यबाण काढून युद्ध करायची वेळ आलेली आहे, पण तरी तो म्हणतो की मला निरीक्षण करू दे. तर अर्जुन या ठिकाणी सांगू इच्छितो इनडायरेक्टली की मी आधी निरीक्षण करीन माझ्या स्वतःच्या सामर्थ्यावरती, मी त्याचं स्वतःच्या ह्याच्यावरती अनालिसिस करीन आणि त्यानंतर मी काय करीन, पुढचा निर्णय घेईन. अशा प्रकारे तो सांगू इच्छितोय. पण त्याच्याकडे एक जे एक सुपिरियर गायडन्स किंवा एक ज्याला आपण उत्कृष्ट मार्गदर्शन कृष्णांच्या रूपाने जे त्याला त्याच्या रथावरती उपलब्ध आहे, त्याचा फायदा न घेता तो काय करतोय आता सध्या, स्वतःच्या स्वबळावरती स्वसामर्थ्यावरती अनालिसिस करून डिसिजन घेण्याची तो इच्छा व्यक्त करतोय. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की आपल्या जीवनामध्ये पण अनेक अनेक, आणि याचा परिणाम काय झाला, अर्जुनाने स्वबळावरती अशा प्रकारे अनालिसिस करून निर्णय घ्यायचा ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी तो गोंधळलेल्या अवस्थेमध्ये गेला, भ्रमित अवस्थेमध्ये तो गेला. आणि मग पुढे आपण बघू शकतो इव्हेंच्युअली त्याने कृष्णाची शरण घेतली आणि ते सुपिरियर गायडन्स घेतलं त्याने. अशाच प्रकारे आपण बघू शकतो की आपल्या जीवनामध्ये पण अनेक अनेक समस्या येतात प्रत्येक दिवशी. असा कोणी व्यक्ती इथे बसलेला आहे का की ज्याच्या जीवनामध्ये कुठली समस्या नाहीये, एकही समस्या नाहीये? आणि असं जरी तुम्ही म्हणालात आत्ता माझ्या जीवनामध्ये कुठली समस्या नाही, तरी याची गॅरंटी आहे का पुढे येणाऱ्या जीवनामध्ये आपल्याला परत कुठलीही समस्या येणार नाहीये? तर याची आपण कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. कारण गीतेमध्ये जसं 8व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, या भौतिक जगताची जे डिझाईन आहे, ज्या प्रकारे ते बनवले गेलेलं आहे, ते असं बनवलेलं गेलं आहे की आपले प्रश्न आहेत ते कधीच या जगतामध्ये संपणार नाहीयेत. तर दोन प्रकारच्या समस्या आहेत आपल्याला. एक म्हणजे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपल्या जीवनामध्ये कधीच संपत नाही, दे आर इन्युमरेबल. एक समस्या संपवली त्याच्यावरती आपण उत्तर फाइंड आउट केलं की दुसऱ्या समस्या आपल्यासमोर आ वासून अशी उभारलेली असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे द नेचर ऑफ दोज प्रॉब्लेम्स, त्या समस्यांचं जे स्वरूप आहे ते कधी कधी इतकं उग्र स्वरूपाने ते आपल्यासमोर उभे राहतात की दे आर इनसरमाउंटेबल, म्हणजे त्यांना आपण पार करून जाणं हे आपल्याला खूप अशक्यप्राय होऊन जातं. तर अशा प्रकारे या आपल्या भौतिक जगतामध्ये आपल्याला समस्या आहेत, ही एक समस्या आहेच. आणि भौतिक जगत हे दॅट इटसेल्फ इज अ प्रॉब्लेम, किंवा भौतिक जगतामध्ये राहणं ही एक दुसरी मोठी सगळ्यात समस्या आहे. तर जर का आपल्याला या समस्यांचं निवारण नेहमीसाठी करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, जसं अर्जुनाने पुढे जाऊन भगवंतांचं जे उत्कृष्ट मार्गदर्शन त्याला अवेलेबल होतं त्याच्या रथावरतीच, ते त्यांनी स्वीकारलं, भगवंतांच्या शरण गेला आणि अशा प्रकारे स्वतःचं जे अनालिसिस होतं, स्वतःचं जे मत आहे, स्वतःचं जे सामर्थ्य आहे, ते थोडंसं बाजूला ठेवून त्यांनी भगवंतांची शरण घेतली. आणि मग त्यानंतरच भगवद्गीतेचा जो उपदेश आहे, एक जे आहे ते टीचर बनलेले आहेत, दुसरा जो त्यांचा शिष्य बनलेला आहे. आणि अशा प्रकारे शिष्य आणि गुरु किंवा एखादा टीचर आणि स्टुडंट यांच्यामध्ये काय झालेलं आहे, ज्ञानाचा प्रवाह निर्माण झालेला आहे. आणि त्या ज्ञानाच्या जोरावरतीच किंवा त्या ज्ञानाच्या आधारावरतीच पुढे जाऊन अर्जुन म्हणतो की नष्ट मोह स्मृतिर्लब्धा, माझा सगळा नष्ट आता मोह जो आहे तो दूर झालेला आहे आणि मी अशा प्रकारे माझं कर्तव्य, एक क्षत्रियाचं जे कर्तव्य आहे, तुमची जी सेवा म्हणून हे युद्ध करायचं आहे ते मी करण्यास काय झालेलं आहे, आता मी तयार झालेलो आहे. तर आपण शिकू शकतो आपल्या जीवनामध्ये पण अनेक समस्या आहेत, तर त्याचं जर का आपल्याला नेहमीसाठी निवारण करायचं असेल तर प्रत्येकाने आपण असा एखादा भक्त जो आहे ज्याला गीतेचं ज्ञान आहे, भागवताचं ज्ञान आहे, तो आपल्यापेक्षा उच्च स्थानावरती आहे, त्याचा जो चेतना किंवा त्याचा जो कॉन्शियसनेस आहे तो आपल्यापेक्षा वरत्या लेवलला आहे, असा एखादा भक्त, भगवंतांचा भक्त, हरिभक्त आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये तो त्याला हुडकला पाहिजे. आणि आपल्याला असा भक्त हुडकला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला विश्वास असला पाहिजे किंवा कॉन्फिडन्स असला पाहिजे की ज्याच्या समोर माझ्या आयुष्यामध्ये जे काही समस्या आहेत, टेम्पररी किंवा परमनंट, त्या समस्या मी माझं जीवन जे आहे एखाद्या उघडलेल्या पुस्तकासमोर मी त्याच्यासमोर मांडू शकेन आणि त्याचा तो कधीही गैरफायदा घेणार नाही, किंवा माझे समस्या त्याच्यासमोर मांडल्यानंतर तो माझी समस्या कधीही वाढवणार नाही तर ती तो सोडवण्यासाठीच मला मदत करेल असा एखादा भक्त, असा एखादा विश्वासू भक्त आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये शोधला पाहिजे. मग असा एखादा मग नॅचरल प्रश्न विचारू शकतो की आमच्याकडे जीवनामध्ये असं कोणी नाही आता सध्या तरी, मग आम्ही काय केलं पाहिजे. मग आता दोन एक पाच मिनिटांमध्ये ज्यावेळी आपला अल्टर उघडेल त्यावेळी आपण मग काय करू शकतो, भगवंतांना इथे येऊन भगवंतांना आपण प्रार्थना करू शकतो की हे भगवंता, हे अच्युता, ज्या प्रकारे तू अर्जुनाला त्याच्या रथावरती बसून त्याला पूर्ण मार्गदर्शन दिलंस, त्याची जी समस्या होती युद्धभूमीवरती आल्यानंतरही अर्जुन असा कोणी नव्हता की तो कोणी कोणी नवीन सैन्यामध्ये भरती झालेला आहे किंवा आता एनडीए मध्ये जस्ट पासआउट आहे आणि आता तो युद्धाच्या मैदानावरती आलेला आहे. अर्जुन वॉज अन अकम्प्लिश्ड फायटर, अर्जुन हा एक पूर्ण परिपूर्ण असा योद्धा होता, पण त्याचं हे क्वालिफिकेशन असल्यानंतर देखील त्याला युद्धभूमीवरती अशा प्रकारची, ज्यावेळी आपल्या स्वजनांना बघितलं, आपल्या पितामह भीष्मांना बघितलं, द्रोणाचार्यांना बघितलं, बांधवांना बघितलं, त्यावेळी तो गोंधळलेल्या भ्रमित अवस्थेत झाला. त्याप्रकारे आपल्याला कधी समस्या कुठलं स्वरूप घेऊन आपल्या जीवनामध्ये उभी ठाकेल हे आपण सांगू शकत नाही. तर त्यासाठी आपण विनंती करू शकतो भगवंतांना की माझ्याकडे तुम्ही ज्या प्रकारे अर्जुनाला मार्गदर्शन केलं त्याच्या रथावरती बसून आणि त्याची समस्या दूर केलीत आणि त्याच्याबरोबर प्रेमाचं आदान प्रदान केलं, त्याचप्रकारे माझ्या जीवनामध्ये पण तुम्ही मला अशा प्रकारे मार्गदर्शन द्या. हा जो आपलं हे जे शरीर आहे या शरीराची तुलना शास्त्रांमध्ये एका रथाशी केलेली आहे. हे जे पाच रथाला जोडलेले घोडे आहेत त्यांची तुलना आपल्या पाच ज्ञानेंद्रियांशी केलेली आहे. हा जो रथाला लावलेला लगाम आहे त्या लगामाची तुलना आपल्या मनाशी केलेली आहे. रथ चालवणारा जो सारथी आहे त्याची तुलना आपलं जे बुद्धी आहे किंवा इंटेलिजन्स त्याच्याशी केलेली आहे. आणि जो रथामध्ये जो बसलेला पॅसेंजर आहे त्याची तुलना कशाशी केलेली आहे, आत्म्याशी केलेली आहे. तर अशा या शरीररूपी रथामध्ये तुम्ही आत्म्याबरोबर परमात्मा रूपीमध्ये पण तुम्ही तिथे उपस्थित आहात. तर कृपया करून तुम्ही मला मार्गदर्शन करा, कृपया करून तुम्ही अशा मला भक्तांशी गाठभेट करून द्या जेणेकरून अशा भक्तांबरोबर मी माझं जे समस्या आहे त्या मांडू शकेन आणि माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे सुपिरियर गायडन्स किंवा उत्कृष्ट मार्गदर्शन जे आहे त्याला मी ते घेऊ शकेन आणि अशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये कृष्ण भक्ती करून मी मनुष्य जीवनाचं जे लक्ष आहे त्याला मी प्राप्त करू शकेन. तर अशा प्रकारे आजच्या या 21व्या आणि 22व्या श्लोकामध्ये आपण बघितलं प्रभुपाद खास करून दोन गोष्टींबद्दल आपल्याला इथे सांगतायत. एक म्हणजे अच्युत या शब्दाची ती आपल्याला व्याख्या पूर्ण उलगडून सांगतायत, त्याच्यावरती आपण चर्चा केली. अच्युत म्हणजे जे आपल्या स्थानामधून कधी भ्रष्ट होत नाहीत, जे आपल्या भक्तांशी आदान प्रदान करण्यामध्ये कधीच चुकत नाहीत. आणि दुसरं म्हणजे आपण बघितलं की अर्जुनाने ज्या प्रकारे सुरुवातीला असा अप्रोच ठेवला होता की स्वबळावरती, स्वनिरीक्षणावरती, स्वनिर्णयावरती मी हे युद्ध लढेन किंवा मी परिस्थितीचा आढावा घेईन, तसं न करता त्यांनी पुढे जाऊन भगवंतांची शरण घेतलेली आहे. त्याचप्रकारे आपण पण अशा एखाद्या भक्त्याची आपण भक्ताला बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे आणि नसेल आपल्या जीवनामध्ये तर भगवंतांना आपण त्याप्रकारे प्रार्थना केली पाहिजे. हरे कृष्ण, थँक्यू व्हेरी मच. आता 2 मिनिटांमध्ये अल्टर उघडेल, आपण सगळ्यांना दर्शन घेऊ शकतो आणि आरतीमध्ये भाग घेऊ शकतो. हरे कृष्ण.